आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. 2006 मुंबई उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. गडचिरोलीत विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार. आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडवर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच ब्रिटनचे राजा चार्ल्स यांचीही ती भेट घेतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 26 जुलैला मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. या भेटीत पंतप्रधान मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइजू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत असंही मिस्री यांनी सांगितलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाला, त्यामुळे कामकाज आधी 2 वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू केल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. राज्यसभेतही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये 2006 झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर उद्या म्हणजे 24 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालावधी निश्चित करून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं विचारणापत्र सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीला घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल त्यावर केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसा जारी केल्या. तमिळनाडू विधानसभेनं संमत केलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करायला राज्यपालांनी विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हा निवाडा दिला होता. विधिमंडळानं संमत केलेलं विधेयक राज्यपालांनी पुनर्विचारासाठी परत पाठवल्यानंतर विधिमंडळात दुसऱ्यांदा संमत होऊन आलं तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवता येणार नाही. तसंच या विधेयकावर 3 महिन्यांच्या मुदतीत कार्यवाही झाली नाही तर राज्यपालांची संमती गृहीत धरली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. या निकालासंदर्भात संवैधानिक तरतुदींचा सल्ला मागणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाला पाठवलं आहे. पोलाद निर्मितीचं केंद्र होण्याच्या दिशेनं गडचिरोलीची वाटचाल सुरू असून या उद्योगातून इथल्या सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोनसर इथं लॉयर्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्याला सरकारचं प्राधान्य असेल. पुढील काही वर्षात गडचिरोली राज्यातला पहिल्या क्रमांकाचा जिल्हा होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,
आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं. इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. एक प्रकारे गडचिरोलीचं चित्र बदलवण्याचा काम चाललेलं आहे. 14,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळालाय. आज जे भूमिपूजन झालं त्यातनं 20,000 कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. गडचिरोलीचं चित्र बदलतंय.
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 1 कोटी वृक्ष लागवडीचा प्रारंभही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच पाण्याचा सुयोग्य आणि किफायतशीर वापर करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत दरवर्षी सुमारे 5,000 कोटी रुपये याप्रमाणे आगामी 5 वर्षांसाठी 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल सांगितलं. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मिती करणं आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याला एक जिल्हा एक उत्पादन योजनेमध्ये सुवर्णपदक मिळालं आहे. त्यासंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
यामध्ये आर्थिक वर्षात हापूस आंब्यासाठी पायाभूत सुविधा, विपणन, क्वालिटी कंट्रोल, एक्सपोर्ट, प्रशिक्षण व उद्योग इत्यादी क्षेत्रात जिल्ह्यातील त्या त्या विभागाने कोणते उपक्रम राबवले याविषयीची भौतिक पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्याला भेट देण्यासाठी आले होते. यामध्ये सीएमईजीपी, पीएमईजीपी, पीएमएफएमई या योजनांमध्ये छोट्या उद्योजकांना प्रोसेसिंग फॅसिलिटीसाठी लाभ दिला आहे. तसेच उद्योग विभागाच्या क्लस्टर योजनेतून पावस येथे सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित आहे, तर मंडणगड येथे सामूहिक सुविधा केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मँगो ट्रान्सपोर्ट व्हॅन व कुलिंग व्हॅन देखील दिलेले आहेत. कृषी विभागाकडून गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी व कीड नियंत्रणासाठी मँगो टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. निर्यातक्षम आंबा बागायतदारांच्या नोंदणीसाठी मँगोनेटची देखील सुविधा केली आहे. त्याच्या नोंदणीमध्ये रत्नागिरी देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विक्रीमधील फसवणूक व गैरप्रकार टाळण्यासाठी QR कोड व GI टॅग याद्वारे देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व बाबींची पडताळणी करून व भागधारकांशी चर्चा करून केंद्रीय समितीने जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना जाहीर केली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं काल राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यात 57,000 तरुणांनी नोंदणी केली आणि त्यातून 27,000 तरुणांना एकाच दिवशी रोजगार मिळाला अशी माहिती कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत दिली. काल राज्यभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. तसंच काही ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या महाराष्ट्र नायक या विशेष कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही काल राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आलं. 3 सामन्यांच्या महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा 13 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं दमदार फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 5 बाद 318 धावा केल्या. भारताची कर्णधार हरमनप्रीतनं 84 चेंडूत 102 धावा केल्या. याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकल्यानं हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. इंग्लंडच्या संघाला 319 धावांचं लक्ष्य गाठताना 49 षटक आणि 5 चेंडूत 305 धावा करता आल्या. भारताच्या क्रांती गौडनं 6 बळी घेतले. हरमनप्रीतच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला 4था कसोटी क्रिकेट सामना आज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. या मालिकेत भारत 1-2 पिछाडीवर आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली त्यामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस पडला. परभणीसह काही भागात मुसळधार पावसामुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं. हवामान. येत्या 24 तासात कोकणातील बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. 2006 मुंबई उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. गडचिरोलीत विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार. आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडवर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.